सफाई का दिन है।
Der Aufräumtag.
एक लड़का अपनी माँ की मदद करता है।
Ein Junge hilft seiner Mutter im Haushalt.
वो अपना कमरा साफ करता है।
Räumt sein Zimmer auf.
वो झाड़ू का उपयोग करता है।
Benutzt einen Besen.
फिर वो वैक्यूम क्लीनर का उपयोग करता है।
Dann nutzt den Staubsauger.
वो एक मोप से फर्श को पोंछता है।
Wischen den Boden mit einem Mop.
काम के बाद वो अच्छा महसूस करता है।
Nach der Arbeit fühlt sich gut.
वो खुशी से मुस्कुराता है।
Lächelt glücklich.
यह एक अच्छा दिन है।
Es ist ein guter Tag.
दादी को पत्र।
Der Brief an Oma.
एक लड़की दादी को पत्र लिखती है और अपने दैनिक जीवन के बारे में बताती है।
Ein Mädchen schreibt einen Brief an ihre Oma und erzählt ihr von ihrem Alltag.
वो हर दिन दादी के साथ फोन पर बात करती है।
Sie telefoniert jeden Tag mit ihrer Oma.
कभी कभी वो डाक से पत्र भेजती है।
Manchmal schickt sie Briefe über die Post.
वो खुश होती है जब वो दादी से बात करती है।
Sie ist glücklich, wenn sie mit ihrer Oma spricht.
वो बताती है कि वो दादी को हमेशा पत्र लिखती है।
Sie erzählt, dass sie ihrer Oma immer schreibt.
वो अपनी दादी को बहुत प्यार करती है।
Sie liebt ihre Oma sehr.
दादी हर पत्र पाकर खुश होती है।
Ihre Oma freut sich über jeden Brief.
समय सीखे।
Die Uhrzeit lernen.
एक लड़का अपने शिक्षक से सीखता है कि समय कैसे कहा जाता है और दिनांक कैसे बताया जाता है।
Ein Junge lernt von seinem Lehrer, wie man die Uhrzeit sagt und das Datum angibt.
वो घड़ी की ओर देखता है।
Schaut auf die Uhr.
शिक्षक समय समझाते हैं।
Der Lehrer erklärt die Uhrzeit.
वो सीखता है कि घंटे कैसे कहलाते हैं।
Lernt, wie man die Stunden sagt.
शिक्षक उसे अभ्यास में मदद करते हैं।
Der Lehrer hilft ihm bei den Übungen.
कभी कभी वो कार्य नहीं समझता।
Manchmal versteht die Aufgaben nicht.
उनका शिक्षक इसे फिर से समझाता है।
Sein Lehrer erklärt es ihm erneut.
आखिरकार वो समय कहना सीख जाता है।
Schließlich kann die Uhrzeit sagen.
वो अपने शिक्षक को समय बताता है।
Sagt seinem Lehrer die Uhrzeit.
अब वो जानता है कि समय कैसे कहा जाता है।
Weiß nun, wie man die Uhrzeit sagt.
बड़ी सफाई अभियान।
Die große Putzaktion.
एक परिवार एक व्यापक सफाई अभियान की योजना बना रहा है और घर को साफ करने के लिए सबसे अच्छे तरीकों पर चर्चा कर रहा है।
Eine Familie plant eine umfangreiche Putzaktion und diskutiert die besten Methoden, um das Haus zu reinigen.
पिता सुझाव देते हैं कि उन्हें पर्यावरण के अनुकूल सफाई सामग्री का उपयोग करना चाहिए।
Der Vater schlägt vor, dass sie umweltfreundliche Reinigungsmittel verwenden.
माँ योजना से सहमत है और कुछ अच्छे सुझाव देती है।
Die Mutter stimmt dem Plan zu und schlägt einige gute Tipps vor.
बच्चा सुझाव देता है कि वे काम को और मजेदार बनाने के लिए संगीत रखें।
Das Kind schlägt vor, dass sie Musik spielen, um die Arbeit unterhaltsamer zu gestalten.
सभी इस विचार से उत्साहित हैं और तैयारियों के साथ शुरू करते हैं।
Alle sind begeistert von der Idee und beginnen mit Vorbereitungen.
वे सभी आवश्यक सफाई सामग्री और उपकरण इकट्ठा करते हैं।
Sie sammeln alle notwendigen Reinigungsmittel und Materialien.
जब वे शुरू करते हैं तो उन्हें अपने घर में व्यवस्था देखकर आश्चर्य होता है।
Als sie loslegen, sind sie überrascht von der Ordnung in ihrem Zuhause.
कुछ घंटों की कड़ी मेहनत के बाद उन्होंने पूरे घर को चमकदार साफ कर दिया।
Nach ein paar Stunden harter Arbeit haben sie das gesamte Haus strahlend sauber gemacht.
दिन के अंत में सभी अपने परिणामों से संतुष्ट हैं।
Am Ende des Tages sind alle zufrieden mit ihren Ergebnissen.
दुनिया के रंग।
Die Farben der Welt.
एक कलाकार विभिन्न रंगों और रूपों के अर्थ को अपनी कला में समझाती है।
Eine Künstlerin erklärt die Bedeutung von verschiedenen Farben und Formen in ihrer Kunst.
वो अक्सर जीवंत रंगों के साथ पेंट करती हैं और विभिन्न तकनीकों के साथ प्रयोग करती हैं।
Sie malt oft mit lebhaften Farben und experimentiert mit verschiedenen Techniken.
कलाकार को प्रकृति और अपने रोजमर्रा के अनुभवों में प्रेरणा मिलती है।
Die Künstlerin findet Inspiration in der Natur und in ihren alltäglichen Erfahrungen.
उसकी तस्वीरों में उसके अनुभवों की खुशी और उदासी झलकती है।
In ihren Bildern spiegelt sich die Freude und Traurigkeit ihrer Erlebnisse wider.
कलाकार इसके लिए मजबूत ब्रश स्ट्रोक और नरम रंगों का उपयोग करती है।
Die Künstlerin verwendet dabei kräftige Pinselstriche und sanfte Farbtöne.
विभिन्न विरोधाभासों के संयोजन के माध्यम से वो गहरी अर्थ व्यक्त करती है।
Durch die Kombination von Kontrasten vermittelt sie eine tiefere Bedeutung.
अंत में उसकी कला जीवन की जटिलता को दर्शाती है।
Schließlich reflektiert ihre Kunst die Komplexität des Lebens.
Ek alishan hotel mein thehrav.
Ein Aufenthalt im Luxushotel.
Ek yatri apne 5-star hotel mein thehrav ke bare mein batata hai.
Ein Reisender berichtet von seinem Aufenthalt in einem 5-Sterne-Hotel.
Wo check-in ke dauran apni anubhavon ka varnan karta hai.
Er beschreibt seine Erfahrungen beim Einchecken.
Swagat bahut dostana aur sahayak tha.
Der Empfang war sehr freundlich und hilfsbereit.
Kamra vishal aur achhi tarah se susajjit tha.
Das Zimmer war geräumig und gut ausgestattet.
Balkoni se drishya aashcharyajanak tha.
Die Aussicht vom Balkon war atemberaubend.
Bathroom aadhunik aur saaf tha.
Das Badezimmer war modern und sauber.
Hotel ka khana utkrisht tha.
Das Essen im Hotel war exquisit.
Karmchari hamesha peshewar the.
Die Mitarbeiter waren stets professionell.
Yahan thehrav avismaraniya tha.
Der Aufenthalt war unvergesslich.
Main nischit roop se phir se aunga.
Ich werde sicherlich wiederkommen.
Besuchen Sie unsere App unter synapselingo.de.